1857चा उठाव हा भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता, ज्याने ब्रिटिश राजवटीला मोठा धक्का दिला. हा उठाव फक्त सैनिकी बंड नव्हता, तर भारतीय समाजाच्या विविध स्तरांतील असंतोषाचा उद्रेक होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जुलमी कारभारामुळे, विशेषतः शेतकरी, कारागीर आणि सैनिक यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे हा उठाव घडला. या काळात भारतात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदल घडत होते, ज्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत होता. कंपनीच्या करप्रणालीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले, तर स्थानिक कारखाने बंद पडल्याने कारागिरांचे हाल झाले. या सर्व गोष्टींमुळे 1857च्या उठावाची पायाभरणी केली. या उठावाला कारणीभूत ठरलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे गाय आणि डुकराच्या चरबीने माखलेल्या काडतुसांचा वापर. ब्रिटिशांनी नवीन एनफील्ड रायफल्स सैनिकांना दिल्या, ज्यांच्या काडतुसांना चरबी लावलेली होती. ही काडतुसे तोंडाने चावून उघडावी लागत होती, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. मेरठ येथील सैनिकांनी याचा निषेध म्हणून 10 मे 1857 रोजी बंड पुकारले. हा बंड लवकरच दिल्ली, लखनौ, कानपूर आणि झाशी यांसारख्या शहरामध्ये पसरत गेला. मंगल पांडे या सैनिकाने बॅरेकपूर येथे ब्रिटिश अधिकाऱ्यावर हल्ला केला, ज्यामुळे त्याला उठावाचा पहिला शहीद मानले जाते. उठावाची सुरुवात मेरठ येथे झाली, जिथे सैनिकांनी तुरुंगातून आपल्या साथीदारांना मुक्त केले आणि दिल्लीकडे कूच केली. दिल्लीत त्यांनी मुघल सम्राट बहादूरशाह झफर याला आपला नेता घोषित केले. बहादूरशाह हा एक वृद्ध आणि कमकुवत सम्राट होता, परंतु त्याच्या नावाने उठावाला प्रतिकात्मक आधार मिळाला. दिल्लीत सैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना हुसकावून लावले आणि काही काळ शहरावर ताबा मिळवला. या घटनेने देशभरातील इतर सैनिक आणि स्थानिक नेत्यांना प्रेरणा मिळाली आणि उठावाने व्यापक स्वरूप घेतले. उठावात सामान्य लोकांचाही सहभाग होता. शेतकरी, मजूर आणि स्थानिक जमीनदार यांनी ब्रिटिशांविरुद्ध हातात हत्यारे घेतली. उदाहरणार्थ, बिहारमधील कुंवर सिंग यांनी आपल्या अनुयायांसह ब्रिटिश सैन्यावर हल्ले केले. त्यांनी आझमगड आणि जगदीशपूर येथे ब्रिटिश सैन्याला कडवी झुंज दिली. त्यांचे नेतृत्व आणि शौर्य यामुळे स्थानिक लोकांमध्ये आत्मविश्वास वाढला. कुंवर सिंग यांच्यासारख्या नेत्यांनी दाखवले की सामान्य माणूसही ब्रिटिश सत्तेला आव्हान देऊ शकतो. झाशीची राणी लक्ष्मीबाई या उठावातील सर्वात प्रख्यात व्यक्तिमत्वांपैकी एक होत्या. त्यांनी झाशीच्या संरक्षणासाठी ब्रिटिशांशी थेट लढाई केली. राणीने आपल्या सैन्यासह ग्वाल्हेर येथेही लढा दिला, जिथे ती शहीद झाली. तिच्या शौर्याच्या कथा आजही लोकांना प्रेरणा देतात. उदाहरणार्थ, तिने आपल्या मुलाला पाठीवर बांधून घोड्यावर स्वार होऊन युद्ध केल्याचे वर्णन इतिहासात आहे. तिच्या या कृतीने तिला एक प्रतीकात्मक आणि वीरतेचे प्रतीक बनवले. कानपूर येथे नानासाहेब पेशवे यांनीही उठावात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सैन्य उभे केले आणि काही काळ कानपूरवर ताबा मिळवला. परंतु सत्तीचौरा घाट येथे झालेल्या नरसंहारामुळे त्यांचे नाव बदनाम झाले. या घटनेत ब्रिटिश स्त्रिया आणि मुलांचा बळी गेला, ज्यामुळे ब्रिटिशांनी अधिक क्रूरपणे प्रत्युत्तर दिले. या घटनेने उठावाला वेगळे वळण मिळाले आणि ब्रिटिशांनी आपले सैन्य वाढवले. लखनौ येथेही उठावाने जोर धरला. बेगम हजरत महाल यांनी लखनौमध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. त्यांनी आपल्या अनुयायांसह ब्रिटिश सैन्याला तगडी टक्कर दिली. बेगम हजरत महाल यांनी केवळ लढाईच केली नाही, तर स्थानिक लोकांना एकत्र आणण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक मुद्द्यांचा उपयोग केला. त्यांच्या नेतृत्वामुळे लखनौ हा उठावाचा एक प्रमुख केंद्र बनला. त्यांनी आपल्या मुलाला अवधाचा नवाब घोषित केले, ज्यामुळे स्थानिक लोकांना प्रेरणा मिळाली. उठावात धार्मिक आणि सामाजिक एकतेचेही दर्शन घडले. हिंदू आणि मुस्लिम सैनिकांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. उदाहरणार्थ, दिल्लीत बहादूरशाह झफर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही समुदायांनी एकजुटीने लढाई केली. त्यांनी हिंदुस्तानचा स्वराज ही संकल्पना मांडली, जी भारतीय स्वातंत्र्याची पहिली ठिणगी मानली जाते. या एकतेचा परिणाम असा झाला की ब्रिटिशांना हा उठाव दडपणे कठीण गेले. ब्रिटिशांनी या उठावाला दडपण्यासाठी प्रचंड सैन्य आणि संसाधने वापरली. त्यांनी दिल्ली, लखनौ आणि कानपूर येथे आपले सैन्य पाठवले आणि क्रूरपणे बंडखोरांना ठेचले. दिल्लीत त्यांनी बहादूरशाह झफर यांना कैद केले आणि त्याच्या मुलांचा खून केला. या क्रूरतेमुळे भारतीय लोकांमध्ये ब्रिटिशांबद्दलचा राग आणखी वाढला. ब्रिटिशांनी आपल्या आधुनिक शस्त्रांचा आणि रणनीतीचा उपयोग केला. उठाव दडपला गेला तरी त्याचे परिणाम दीर्घकालीन होते. ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार काढून घेतला आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजवटीखाली आला. 1858च्या कायद्याने राणी व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी घोषित केले गेले. या कायद्याने भारतीयांना काही सवलती देण्याचे आश्वासन दिले, जसे की धार्मिक स्वातंत्र्य आणि स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये संधी. परंतु प्रत्यक्षात ब्रिटिशांनी भारतीयांवर अधिक नियंत्रण ठेवले. उठावामुळे भारतीय समाजातही बदल घडले. या लढ्याने भारतीयांना एकत्र येण्याची प्रेरणा दिली. यातूनच पुढे राष्ट्रीय चळवळीचा पाया रचला गेला. उदाहरणार्थ 1885 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, जी पुढे स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख केंद्र बनली. 1857 उठावाने भारतीयांना आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली आणि स्वातंत्र्याची चेतना जागवली. उठावात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांच्या कथा आजही प्रेरणादायी आहेत. तात्या टोपे यांनी गनिमी काव्याचा उपयोग करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले. त्यांनी मध्य भारतात अनेक लढाया लढल्या आणि ब्रिटिश सैन्याला त्रस्त केले. त्यांच्या रणनीतीमुळे ब्रिटिशांना त्यांचा पाठलाग करणे कठीण गेले. अशा नेत्यांच्या कथा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देत राहिल्या. उठावाच्या काळात संदेशवहनाचे साधन मर्यादित होते, तरीही बंडखोरांनी चपात्या आणि कमळाचे फूल यांसारख्या प्रतीकांचा उपयोग करून संदेश पाठवले. उदाहरणार्थ गावोगावी चपात्या पाठवून लोकांना एकत्र येण्याचा संदेश दिला गेला. या प्रतीकांनी लोकांमध्ये एकता आणि बंडाची भावना निर्माण केली. अशा रीतीने सामान्य लोकांनाही या लढ्यात सहभागी करून घेण्यात यश मिळाले. उठावाला दडपण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक क्रूर पद्धतींचा अवलंब केला. त्यांनी गावे जाळली, बंडखोरांना फाशी दिली आणि सामूहिक हत्याकांडे घडवली. उदाहरणार्थ बिबीगड येथील कत्तल ही एक अशीच क्रूर घटना होती, ज्यामुळे भारतीयांमध्ये रागाची लाट उसळली. या क्रूरतेमुळे ब्रिटिशांबद्दलचा तिरस्कार वाढला आणि पुढील स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले. उठावात अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांनी स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. उदाहरणार्थ अवधमध्ये बेगम हजरत महल यांनी स्वतःचा कारभार स्थापन केला. त्यांनी स्थानिक लोकांना नोकऱ्या दिल्या आणि प्रशासन चालवले. अशा प्रयत्नांमुळे स्थानिक लोकांना स्वराज्याची चव मिळाली आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्याची भावना दृढ झाली. उठावाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे भारतीय सैन्यातील बदल. ब्रिटिशांनी सैन्यातील भारतीय सैनिकांची संख्या कमी केली आणि त्यांच्यावर अधिक नियंत्रण ठेवले. त्यांनी गोरखा आणि शीख सैनिकांना अधिक प्राधान्य दिले, कारण त्यांना वाटले की हे समुदाय त्यांच्याशी एकनिष्ठ राहतील. यामुळे भारतीय सैनिकांमध्ये असंतोष वाढला, जो पुढे स्वातंत्र्यलढ्यात उपयोगी ठरला.